धडा तिसरा, अल्फाबेट उन झालन. मित्रांनो, मागील धड्यामध्ये आपण स्वतःची ओळख डॉयचमध्ये कशी करून द्यायची हे शिकलो. सांगितल्याप्रमाणे तुम्ही सराव केला असेलच. कुठलीही भाषा शिकताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुसंगतता. कन्सिस्टन्सी असल्याखेरीज कुठलीच भाषा लवकर शिकता येत नाही. ज्याप्रमाणे एका बसणीत आपण एकामागे एक पटापट 100 गुलाबजाम खाऊ शकत नाही, पण रोज 2 नक्कीच खाऊ शकतो, भाषेचेही काहीसे असेच आहे. त्यामुळे भाषा लवकर शिकायची असेल आणि त्या भाषेवर प्रभुत्व प्राप्त करायचे असेल तर रोज नियमाने किमान 4 ते 5 नवीन शब्द शिकलात व सराव केला तर एखाद्या जर्मन मायबोली असणाऱ्यांसारखे बोलायला काहीच वेळ लागणार नाही. या भागात आपण जर्मन मुळाक्षरे व अंक शिकणार आहोत. इंग्रजीप्रमाणेच जर्मन भाषेत सुद्धा 26 मुळाक्षरे, 3 उमलाउट्स आणि 1 जोडाक्षर आहे. चला तर मग ह्या सर्व अल्फाबेट्सचा उच्चार शिकूया. ए आ, बी बे, सी से, डी डे, ई A, F, F, G, G, H, H, I, E, J, J, K, K, L, L, M, M, N, N. O, O, P, P.
Sample complete. Ready to continue?